नमस्कार मंडळी, मी डॉक्टर प्रियांका आणि द हाऊस ऑफ हेल्थ अँड चिल्ड्रन्स डॉक्टर या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर मंडळी, आजचा विषय आपण ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट म्हणजे सल्या GTT असं म्हणतात, तर ह्याचे टाईप्स काय असतात, म्हणजे प्रकार किती असतात, ही टेस्ट तुमचे डॉक्टर केव्हा तुम्हाला ॲडवाईस करतात, ह्या टेस्टचं महत्त्व काय असतं आणि ह्या टेस्टमार्फत आपल्याला कोणता आजार ओळखता येतो, आणि महत्त्वाचं म्हणजे प्रेग्नंट बायकांमध्ये ही टेस्ट तुमचे डॉक्टर्स केव्हा सांगतात. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया, आणि व्हिडिओ जर का आवडलात तर हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ सर्वांसोबत अवश्य शेअर करा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर साधारण ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट असं म्हणालो तर आपल्याला ग्लुकोज शब्दावरून कळतं की साखर. तर ह्याच्यावरून कॉमन लक्षात घ्यायचं आहे की ही टेस्ट तुमच्या शरीरामध्ये साखर म्हणजे जी तुम्ही खाल्लेलं जेवण आहे त्याच्यामधून जे साखर बाहेर पडतंय, तर ते साखर तुमच्या शरीरामध्ये तुमच्या मसल्स फॅट सेल्समध्ये कशा प्रकारे वापर केला जातो, आणि महत्त्वाचं म्हणजे या टेस्टवरून तुम्हाला डायबिटीज आहे का किंवा प्री डायबिटीज आहे का या स्टेजमध्ये हे ओळखलं जातं. आणि सर्वात महत्त्वाचं की तुमच्या प्रेग्नन्सीमध्ये तुमचं स्क्रीनिंग फॉर गेस्टेशनल डायबिटीज, म्हणजे जर का तुम्हाला प्रेग्नन्सीमध्ये डायबिटीज होण्याची शक्यता असेल तर अशा वेळी तुमचे डॉक्टर्स तुम्हाला सल्ला देतात, त्यालाच आपण गेस्टेशनल डायबिटीज असं म्हणतो. तर मंडळी, आता ह्याचे प्रकार म्हणालोत तर ह्याचे दोन प्रकार आहेत. तर OGTT म्हणजेच त्याला ओरल ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट, म्हणजेच तोंडावाटे तुम्हाला ग्लुकोज देऊन तुमची टेस्ट केली जाते, आणि दुसरं आहे की इंट्राव्हेनस ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट, त्यालाच IGTT असं म्हणतात. तर मंडळी, दोन्ही प्रकारामध्ये सर्वात जास्त यूज करणार म्हणजे OGTT. तर हा प्रकार तुम्हाला लॅबमध्ये जाऊन टेस्टिंग करावं लागतं. तर ह्या टेस्ट दरम्यान तुम्हाला एक सात्विक जेवणाचा पॅटर्न ठेवा थोड्या दिवसासाठी असा सल्ला दिला जातो, कारण की काही एरर्स यायला नको. दुसरी गोष्ट की जेव्हा तुम्ही टेस्ट करत असता तेव्हा काही खाणं पिणं अलाउड नाही आहे, आणि साधारण 8 तासात जरी फास्टिंग लागतं ही टेस्ट करण्यासाठी. आणि तुम्हाला अशी काही मेडिकल हिस्ट्री वगैरे असेल, काही काहींना सुई टोचलं की चक्कर आल्यासारखं होतं, रक्ताच्या वासाने चक्कर आल्यासारखं होतं, पण जर का तुम्हाला ही टेस्ट तुमच्या डॉक्टरांनी ॲडवाईस केली असेल तर तुमच्या हेल्थ केअर प्रोव्हायडरला किंवा ज्या लॅबमध्ये तुम्ही जाणार आहात तर त्यांना तुम्ही ही कल्पना अवश्य द्या. तर मंडळी, आता आपल्याला माहिती आहे की ग्लुकोज म्हणजे साखर हे काय करतं की शरीराला ऊर्जा प्रोव्हाइड करतं, म्हणजेच एनर्जी प्रोव्हाइड करत असतं. पण काही काही लोकांमध्ये जर का अनट्रीटेड डायबिटीज असेल, म्हणजे डायबिटीज आहे पण आपल्याला माहिती नाही आहे, तर अशा वेळी तुमचे डॉक्टर म्हणजे जे नॉन प्रेग्नंट बायका आहेत किंवा जे नॉर्मल अडल्ट आहेत, तर त्यांच्यामध्ये तुमचे डॉक्टर्स पहिल्यांदा जर का तुम्हाला फास्टिंग ब्लड शुगर म्हणजेच त्याला उपाशीपोटी रक्ताची तपासणी आणि HbA1c ही टेस्ट सांगतात. तर जर का तुमचं फास्टिंग शुगर जे असतं ते 126 पेक्षा जर का जास्त असेल, दोन टेस्ट केले जातात, तर ह्या दोन टेस्टमध्ये जर का जास्त वाटलं आणि HbA1c जे आहे ते 6.5% पेक्षा जास्त असेल किंवा त्याच्यापेक्षा जास्त अंक असतील, तर अशा वेळी तुम्हाला GTT म्हणजे OGTT म्हणजे तोंडावाटे ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट करण्याचा सल्ला दिला जातो. तर आता ही टेस्ट कशी केली जाते, तर लक्षात घ्या की हे ग्लुकोज सोल्युशन पिणं म्हणजेच एक स्वीट सोडा पिल्यासारखंच आहे. तर साधारण एक अर्धा ग्लास पाण्यामध्ये 75 ग्रॅम, म्हणजे तुम्ही जर का ग्लुकॉन डी आणलं असेल तर 75 ग्रॅम इतकं मोजून तुम्हाला ते घ्यायचं आहे. आणि प्रथम लक्षात घ्या मंडळी की ते सोल्युशन प्यायच्या आधी तुमचं एक ब्लड सॅम्पल ते कलेक्ट करतात शुगरसाठी, त्यानंतर तुम्हाला ते पिण्याचा सल्ला दिला जातो, आणि पुन्हा एक 30 ते 60 मिनिटानंतर पुन्हा तुम्हाला ते सोल्युशन पिऊन तुमची टेस्ट केली जाते. साधारण ओव्हरऑल 3 तास तरी लागतात या OGTT टेस्ट परफॉर्म करण्यासाठी. आणि दुसरी जी मी सांगितली की IGTT, तर IGTT ही मोस्ट ऑफ द टाइम डायबिटीज ओळखण्यासाठीच केला जातो, पण ही रेअरली कॉमनमध्ये आपण यूज करतो, फक्त ही काही रिसर्च पर्पजेस असतील तर अशावेळी ही टेस्ट वापरली जाते. आणि काही काही केसेसमध्ये ग्रोथ हॉर्मोन म्हणजेच भरपूर उंच किंवा ॲक्रोमेगॅली असा प्रकार असतो, तर ह्या केसेसमध्ये ग्रोथ हॉर्मोन किंवा ग्लुकोज या दोन गोष्टी बघण्यासाठी ही टेस्ट एक केली जाते निदानासाठी. तर आता रिझल्ट्स कसे ओळखायचे, आता नॉर्मल रिझल्ट्स आपण बघू. तर प्रथमतः जेव्हा जर का तुम्हाला 75 ग्रॅम OGTT टेस्ट ही केली जाते तर तुम्हाला टाईप 2 डायबिटीज आहे का ही चेक केली जाते. तर हे नॉन प्रेग्नंट बायकांचं चाललंय किंवा अडल्ट नॉर्मल अडल्टसाठी. तर फास्टिंग म्हणजे उपाशीपोटी ही 60 to 100 ह्या रेंजमध्ये असेल तर दॅट इज नॉर्मल. पहिल्या तासामध्ये म्हणजे फर्स्ट आवरमध्ये लेस दॅन 200 आणि सेकंड आवरमध्ये द व्हॅल्यू इज म्हणजे साधारण जर का 140 कमी असेल तर इट इज नॉर्मल. आणि आता ॲबनॉर्मल म्हणजेच कधी, तर 2 तासानंतर जी टेस्ट केली जाईल आणि ती 141 इतकी येईल. आणि 141 किंवा 200 अशा रेंजमध्ये असेल तर थोडाफार तुमचा ते जर इम्पेअरमेंट आहे त्यालाच आपण इम्पेअर्ड ग्लुकोज टॉलरन्स असं म्हणतो. आणि ती 2 तासानंतरची कधी शुगरची व्हॅल्यू 200 आली तर लक्षात घ्यायचं की तुम्हाला डायबिटीज आहे. आता प्रेग्नन्सीमध्ये तुम्हाला GTD काय ॲडवाईस करतात, तर शक्यतो ब्लड टेस्ट ज्या नॉर्मली तुमच्या होतातच, जसं की CBC आहे, तुमची उपाशीपोटी शुगर आणि जेवल्यानंतरची साखर ही तुमची अवश्य चेक करतातच, तर त्या टेस्टमध्ये दौरान जर का मोस्टली आफ्टर सेकंड ट्रायमेस्टर जर का तुम्हाला तुमच्या डॉक्टरांना काही शंका वाटल्या की तुमची फास्टिंग आणि जेवल्यानंतरची साखर ह्याच्यामध्ये थोडीफार वाढ आहे, तर अशावेळी GTT ही तुम्हाला करण्याचा सल्ला दिला जातो. तर GTT टेस्टमध्ये जर का अबनॉर्मलिटी झाले, जसं की मी तुम्हाला सांगितलं की जर का 140 किंवा 200 ह्या रेंजमध्ये किंवा मोर दॅन 200 आली असेल, तर दॅट इज द थिंग, यू आर सफरिंग फ्रॉम गेस्टेशनल डायबिटीज. तर अशावेळी लक्षात घ्या की तुम्ही तुमच्या गायनेकोलॉजिस्टला दाखवून ते तुम्हाला फिजिशियनला कन्सल्ट करण्याचा सल्ला देतील, तर त्यांना कन्सल्ट करून तुमच्या डायबिटीजचं मॅनेजमेंट तुम्ही कंट्रोलमध्ये करून घ्या. जर का हे कंट्रोल नाही केलं तर त्याचे साईड इफेक्ट्स तुमच्या बाळावरती होतात, जसं की बाळाचं वजन भरपूर जास्त असतं किंवा खूप कमी असू शकतं. सेकंड आहे की प्री एक्लाम्शिया, म्हणजेच हा एक आजार आहे ज्याच्या प्रेग्नन्सीमध्ये हा होतो, तर प्री एक्लाम्शिया होण्याचे चान्सेस असतात. आणि तिसरी गोष्ट आहे की बाळाला जन्मल्यानंतर श्वासाचे काहीतरी विकार होण्याची शक्यता असू शकते. तर ह्या सर्व गोष्टी लक्षात घ्या आणि धन्यवाद तुम्ही ट्यून राहिल्याबद्दल. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांसोबत अवश्य शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि असेच हेल्थ रिलेटेड व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला व्हिजिट करत राहा. धन्यवाद. थिंक हेल्दी, ईट हेल्दी अँड लव्ह इच अदर. बाय बाय.